अध्याय 5 बहाय काळ ऐन वेळ याबद्दल तुम्हाला काय लिखवा या गोरेज नाही. कहाका तुम्हा स्वतःल पाका मालूम है का जेह को राती चोरी है तेह को मालका दिही है. शांती है दाक ना है एह कोई लोक आकता तो वे डेडाले थे जे पोरमाने योकायोकी डेडीमा दुखी है ते पोरमाने तह योकायोकी नाश होरी तो वे या लोखाल कैसे भी निष्ठी जाता येणार नाही. बहाय ते दिहे चोरा हरका तुम्हा सापडा हुआ ओला तुम्हा अंधारा मनाय. कहा का तुम्हा बादा उजवाडा पोहे हा आपा राते एन अंधारा नाय. या वने आफाय बिहिरा हरकी नींद ला ना जोजे ते जागता रोवा एन सावध रोवा. नींद लेनारा राती नींद लेता होर पिया राती होरो पीन साकवाळा होता. पेन ज्या आपा दिह्या है त्या आपाय सांभाळवा. बोरसो एन मोया ये शाती डाकना एन तारना आशाई मुनका टोपी घालवा. कहा का अफाव मोठी रोग होय या हटी नाही तर आपे मालक इसू ख्रिस्त यासने आपे तारण होय या हटी देवे अफाल नेमला है. मालक इसू ख्रिस्त आपे हटी मोई गयो या हटी का आपा जीवता रोया नाही ते मोई गोया ओरी तेरी अपहाय त्या रे जीववा. या हटी तुम्हा योग बिहरा समाधान को आ एन योग बिहराल ख्रिस्ती जीवनावाद कोरा मदद को आ एन तेह कोई तुम्हा कोई रोवला झेता. बहाय आमा तुम्हाल रावनी को झेका तुम्हा माय जा मेहनत को था मालका माय जा तुम्हा अधिकारी रो था एन तुम्हा शिक्षण देता त्याहा तुम्हाय मानपान को वा एन त्याहा कमहा हटी त्याहा वो मुनापाने मोया को आ एन त्याहाल मान दा. तुम्हा अपसामा शांति को रोवा. बहाय आमा तुम्हाल उपदेश को झेका आहळ्या लोकाल ताकीद दा. जा बीना रहे त्याहाल दीर दा कमजोर त्याहाल आधार दा. बाधा आरे हावे को वागा. कादे कादा माठाय बदल माठाय को वनाय या हाटी सांभाळी रोवा. एन बादे वेळे योग बिहरा एन बाधा हरा कोता रोवा. बादे वेळे खुशीमा रोवा सदा प्रार्थना कोता रोवा. हरे माठे वेळे मा देवा आभार मानता रोवा. कहा का ख्रिस्तामाय तुम्हें बदल देवा इज मोरजी है. आत्माल उलवाहमा उपदेशा नाकार को हमा. बादे गोठे पारक को आ हराती मजबूत दो आ. बादे जाते खराब गोठे पाने दूर रोवा. शांति देव स्वतः तुम्हाल पूरे रीति चोखे को है एन आपे मालक यीशु ख्रिस्त या ये ना दिहा दू तुम्हे आत्मा जीव एन कुड़ी ई दोषावची पूरी रखाई जाए. तुम्हाल हादनारो बोर सिदार है तो ई कोरीज. बहाय आमे हाटी प्रार्थना को आ चोखा गोळा देन बादा बहाल सुलाम को आ. आय तुम्हाल मालका नावे ताकीद दे नाखू का ई लिखला पात्रा बादा बहाल वाची देखाड़ा. आपे मालक यीशु ख्रिस्त या दोया तुम्हें आरे रोई.